मत्तय अध्याय 10. येशूने आपल्या 12 शिष्यांना आपल्या जवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भूते घालविण्याचा अधिकार दिला, तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. 12 प्रेषितांची नावे अशी आहेत: पेत्र, ज्याला शिमोन म्हणत, आणि त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्तलमय, थोमा आणि जक्कातदार मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहुदा इस्कारियोत. या 12 जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले:
यहुदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर त्याऐवजी इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा: स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका, सोबत पिशवी घेऊ नका. तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वाहन असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वाहना घेऊ नका, काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे. ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. त्या घरात प्रवेश करते वेळी येथे शांती नांदो असे म्हणा. जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील, पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. आणि जो कोणी तुम्हाला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही, तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हाला खरे सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल. लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवित आहे. म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा. माणसांविषयी सावध असा, कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हाला फटके मारतील. माझ्यामुळे ते तुम्हाला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्या पुढे व यहुदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. जेव्हा तुम्हाला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्या वेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल, कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. भाऊ आपल्या भावाविरुद्ध व पिता आपल्या मुलाविरुद्ध उठेल आणि त्याला विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आई वडिलांविरुद्ध उठून त्यांना जीवे मारण्यास देतील. माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील, पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. एका ठिकाणी जर तुम्हाला त्रास दिला जाईल तर दुसरीकडे जा. मी तुम्हाला खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही. विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही किंवा नौकर मालकाच्या वरचढ नाही. विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नौकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील. म्हणून त्यांना भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा. जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिवू नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा त्याने मोजलेले आहेत. म्हणून घाबरू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी म्हणून शांत समोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांती स्थापित करायला आलो नाही, तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याचे घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येण्याचे नाकारतो तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील. जी व्यक्ती तुम्हाला स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते, आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते. जो कुणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो त्याला धार्मिकाचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हाला खरे सांगतो की जो कुणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.